डायरेक्टर्स डायरी 24 जुलैसाठी. छे 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 छे, वैतागलो बुवा. चांगल्या मार्कानी मुलगा पास झाला पण कुठं ॲडमिशनच नाही. करायचं काय? त्याला एखादं पानाचं दुकान काढून द्यावं असं वाटायला लागलंय. अनेक पालकांची अशी प्रतिक्रिया तुमच्याही कानावर आली असेल. पालकांच्या या वैतागात निश्चितच तथ्य आहे हे मित्रांनो आपल्यालाही पटेल. अहो, वर्षभर त्या अभ्यासापैकी मरमर मरायचं आणि 70, 75, 80% मार्क मिळवूनही ॲडमिशनसाठी कॉलेजचे उमरे झिजवायचे आणि एवढं करूनही पदरी निराशाच. विलक्षण स्पर्धेचं हे युग अक्षरशः जीवघेणं ठरत आहे. मुलगी किंवा मुलगा 9वी पास झाला की त्यांचे आनंदाचे दिवस संपल्यातच जमा आहेत. वर्षभरातली उन्हाळ्याची सुट्टी 10वीच्या तयारीसाठी क्लासमध्ये खर्च होते आणि मग पुढचं संपूर्ण वर्ष प्रचंड अभ्यासाचं जू मानेवर घेऊनच या मुलांना काढावं लागतं आणि शेवटी निकाल लागल्यावर आता सांगितलं तशी परिस्थिती. 75-80% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी निश्चितच हुशारच म्हणायला हवा. त्यांना ॲडमिशन मिळाली नाही तर खरोखर त्यांनी काय करायचं मित्रांनो? त्याला एक पानाचं दुकान काढून द्यावं असं वाटायला लागलंय. हे जे सुरुवातीला एका पालकाचे उद्गार आहेत ना, ते आपण ऐकले सुरुवातीला, त्यावर खरोखरीच गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आपल्यापैकी बहुतेक जण असा विचार करतात की आपली मुलं अमुक इतकी शिकली की त्यांना अमुक एक नोकरी निश्चितच मिळेल. मुलांना डॉक्टर, इंजिनियर व्हावं हा एक वर्ग आणि एका विशिष्ट प्रकारच्या नोकरीसाठी मुलांनी विशिष्ट पदवी घ्यावी असं वाटणारा दुसरा एक वर्ग. पण मला नेहमी असं वाटतं की काहीतरी नोकरी मिळवण्यासाठीच शिक्षण घ्यायचं का? आपल्या मुलाला काहीतरी स्वतंत्र उद्योगधंदा करता येईल का याचा पालकांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. ॲडमिशन मिळत नाही म्हणून दोघांनीही हताश न होता एखादा छोटा का होईना पण व्यवसाय सुरू करता येईल का याचा अवश्य विचार व्हायला हवा. इथं आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. कुठलाही व्यवसाय हा कमी प्रतीचा मानला जाऊ नये आणि कुठल्याही कामाची आणि कष्टाची लाज वाटता कामा नये. एखादा पैसे मिळवणारा पदवीधर आणि तेवढेच किंवा अधिक पैसे मिळवणारा पण कमी शिकलेला या दोघांकडे समाज एका दृष्टीनेच पाहत नाही. विद्यार्थ्यांनी जरूर शिकावं, शिक्षणाने मन सुसंस्कृत होतं, पण फार न शिकता देखील व्यवसायातून स्वास्थ्य मिळवता येतं हेही आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा असा जर काही एखाद्या व्यवसायाकडे कल असेल तर किमान पदवी मिळवून त्या व्यवसायात पडण्यासाठी प्रोत्साहन देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. अनेक मासिकं, साप्ताहिकं विविध व्यवसायांच्या माहितीसाठी विशेषांक काढतात, ते आवर्जून पाहावेत. आपल्या शहरात, गावात अशी माहिती देणारी केंद्रही उपलब्ध असतात. काही विशिष्ट टक्के मार्क न मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये जे नैराश्य येतं ते चिंताजनक आहे. मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी 28%हून अधिक विद्यार्थी गर्द, हेरोईन यासारख्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याचं वृत्त तरुण पिढीच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण करणारं आहे. कमी मार्क मिळाले म्हणून हताश होण्याचं मित्रांनो काहीही कारण नाही. उलट ते एक आव्हान समजून परिस्थितीवर मात करण्याची जिद्द मनात आपण रुजवायला हवी. नोकरी करणं मी काही कमी लेखत नाही, पण कष्ट करूनही 60% मार्क मिळत नसतील तर एखादा स्वतंत्र व्यवसाय निवडून त्यावर मात करायला हवी. मग काय मित्रांनो, आहे ना तयारी कुठलेही काम करण्याची?